यिर्मया अध्याय 11। परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे, तुम्ही ह्या कराराची वचने ऐका। यहूदाचे लोक व यरुशलेमकर यांच्याशी बोला, तू त्यास सांग, परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे। ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजास मिसर देशातून लोखंडी भट्टीतून बाहेर काढिले, त्या दिवशी हा करार मी त्यास आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन। आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश आज आहे तसा तुमच्या पूर्वजास मी शपथपूर्वक देऊ केला, ती शपथ मी पूर्ण करीन। तेव्हा मी उत्तर देऊन म्हटले, हे परमेश्वरा, आमेन। परमेश्वर मला म्हणाला, यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग, या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा। मी तुमच्या पूर्वजास मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून आजवर मी त्यास बजावून सांगत आलो आहे। नित्य मोठ्या निकडीने बजावीत आलो आहे की माझा शब्द ऐका, पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले। मी त्यास या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्याजवर आणले। परमेश्वर मला म्हणाला, यहूदातील मनुष्य व यरुशलेमकर यांनी केलेला कट उघडकीस आला आहे। त्यांच्या वडिलांनी माझ्या वचनांकडे कान देण्याचे नाकारिले, त्याच त्यांच्या दुष्कर्माला ते फिरून अनुसरले आहेत। अन्य देवांची सेवा करण्यास ते त्यांच्या मागे लागले आहेत। इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांनी त्यांच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडिला आहे। यास्तव परमेश्वर म्हणतो, पहा, मी त्याजवर अरिष्ट आणितो, त्यातून त्यांचा निभाव लागणार नाही। ते मला आरोळी मारितील तरी मी त्यांचे ऐकणार नाही। यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतास धूप जाळितात त्याकडे ते जाऊन आरोळी मारितील, पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत। हे यहूदा, तुझ्या नगराइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे। यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी, म्हणजे अर्थात बाल मूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडिल्या आहेत। ह्याकरिता तू या राष्ट्रांसाठी प्रार्थना करू नको, त्यांच्यासाठी विनंती करू नको की धावा करू नको, कारण ते आपल्या संकटसमयी मला हाक मारितील तेव्हा मी ऐकणार नाही। मजशी कपटाने वागणाऱ्या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मास अर्पिल्याने तुझवरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर। परमेश्वराने तुला चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड हे नाव दिले। पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लाविली व त्याच्या फांद्या मोडिल्या. इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांनी बाल मूर्तीस धूप जाळून मला चिडविण्याचे दुष्कर्म केले आहे. म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लाविले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे. परमेश्वराने मला ते कळविले व मला ते कळले तेव्हा तू मला त्यांची कर्मे दाखविली. मी तर सौम्य कोकरासारखा होतो, न कळत ते मला वधावयास नेत होते. ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्यास जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू, असा त्यांचा मजविरुद्ध कट चालला होता. तथापि हे सत्य न्याय करणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझपुढे मांडिली आहे. अनाथोथचे जे लोक माझ्या जीवावर टपले असून म्हणतात की तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नको, देशील तर आमच्या हातून मरशील, त्यांच्या विरुद्ध परमेश्वर बोलला आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पहा, त्यास मी शिक्षा करीन, त्यांचे तरुण तरवारीने मरतील, त्यांचे पुत्र व कन्या दुष्काळाने फस्त होतील, त्यातला कोणी शेष उरणार नाही, कारण अनाथोथकरांवर मी अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणितो.